డొంగరు పెద్ద కలిగి చెప్పాను. ఎదవతి సుందర సాధు టు సువాస్ ది దృశ్య ఈ సుఖపహం నాటే నిశ్చిత శ్రీకృష్ణాన్ని సగ స్వీకారలే ఇతక ప్రేమాన్ని దిలే ఇతక ప్రేమాన్ని సగ వాడలే ఇతక ప్రేమాన్ని సగ యోజనా కెలిలీ ఆ మంజే वैष्णव किंवा जनरल चांगल्या प्रकारच्या आतिथ्य सत्कारामध्ये नुसत आपलं गेला असं कोण देत नाही कोणाला. त्यामध्ये सर्व तुमची पंचेंद्रिय जी आहेत म्हणजे कुठली वस्तू ही दिसायला आकर्षक असली पाहिजे. मग आपण तिच्यावर हात घेऊ त्यावेळी ती अरे म्हणजे चकली म्हटलं की ती कुरकुरीत वागली पाहिजे, पापड म्हटला म्हणजे तो कुरकुरीत असला पाहिजे, किंवा आणि काही वस्तू ती मऊ म्हणजे मऊ असली पाहिजे. तर ती हाताला मऊ, डोळ्यांना सुंदर दिसायला, मग तिचा जो आवाज होतो, ध्वनी होतो उत्पन्न कोणती वस्तू खाताना, तो करण्यासाठी मधुर असला पाहिजे. मग त्याचा सुवास आणि जिव्हा, स्पर्श, हे सगळं झालं की माणूस खऱ्या अर्थाने तृप्त होत असतो. तर ही जी भावना आहे ही हे भक्त श्रीकृष्णासाठी वापरतात. आणि प्रभात त्यात सांगत होते की यांची पोटं खरी आधीच भरलेली असतात आणि खरी गोष्ट आहे ती. कधी कधी यांना काही दिवस दिवस मिळत पण नाही. मग जसे नित्यानंद प्रभूंचे अनुयायी याने कीर्तन सुरू केलं, कीर्तन आवडलं आवडलं, 72 तास कीर्तन चालूच आहे. कोणी म्हटलं ना बाज झाला होता, भूक लागलाय आम्हाला, त्यावेळी कोणी कंप्लेंट करत नाही ना, म्हणून या लोकांना असं खायला पण मिळतं. आपण लगेच म्हणून आता पाय दुखले झाला, आता बाज झाला, आता काय तेच. तर त्यामुळे ही जी भावना आहे की हे श्रीकृष्णांनी चाखलेलं आहे. तसं माणूस विडाच्या अतिरिक्त काहीतरी करत राहतो ना, तीच भावना या ठिकाणी योजली जाते की त्या कृष्ण प्रेमाच्या याच्यामध्ये तो आपला नुसता खातच जातो, त्याला समजत पण नाही मी काय करतोय ते. त्यामुळे या गोष्टी अशा साधनभक्तीला निश्चितच नाहीयेत. साधनभक्तीमध्ये इंद्रिय ही कधी काही वस्तू घेतील आणि कधी कधी गोष्ट नाकारतील का. तर प्रभात या ठिकाणी स्वतःला सांगतात की मन आपले शत्रू किंवा मित्र होऊ शकत असल्यामुळे आपण मनाला प्रशिक्षित करून त्याला मित्र केले पाहिजे. मन एव मनुष्यानाम कारणम बंधन मोक्षय. बंधन आणि मोक्षाचं एकच कारण आहे मन. यासाठी ही साधन वृत्ती करायची. एक उदाहरण प्रभात आणून देतात त्याच्यामध्ये टायपिंग करताना. आता पूर्वी टायपिस्ट म्हणून एक पूर्ण पेशा असायचा, आता एवढा काय नाहीये. पण ते टाईप रायटरचा जो कडकडकड आवाज एवढा आणि ती बोटं दुखायची. सध्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये अगदी तुम्ही प्रेमाने करू शकता. तर हे टायपिंग कसं शिकायचे लोक अगदी मला आठवतं. मी एकदा मला वडिलांनी जबरदस्तीने घातलेलं एका टायपिंग क्लासमध्ये, तर ते ए म्हणजे टक ए, मग एफ म्हणजे क्यू, मग तो क्यू वरती, हे असं करत करत टायपिंग शिकायला लागतं. आणि त्यात तुम्ही जे 8-10 वर्ष टायपिंग करतायत ते आपल्या इकडे बघून भरभर अरे हे बघत पण नाही अर्धाकडे येऊन टायपिंग करतायत. तर त्याला म्हणतात की त्यांना थोडी गती आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रोफेशनल की जो कोणी विधींचं पालन करेल आधी, की सकाळी उठून नामजप केलाच पाहिजे, मंगलातीला आलंच पाहिजे, घरामध्ये विग्रहाची सेवा केलीच पाहिजे, केवळ प्रसाद खाल्लाच पाहिजे, नाही केवळच प्रसाद खाल्ला पाहिजे, इतर काही खाता कामा नाही. जसं एका भक्ताला फ्लाईटमध्ये एकाने म्हटलेलं, तुम्ही हरे कृष्णावाले भगवंताला अर्पण केलं काही खात नाही ना, नाही म्हणजे तुम्ही इतर वस्तू खाता वाटतं, नाही आम्ही ज्या वस्तू भगवंतांना निवेदन करण्यासाठी किंवा भोग दाखवण्यासाठीच केल्या असतात त्याच खातो. तुम्हाला यात काय मला समजलं नाही. तुम्ही काय विचारलं की जी वस्तू भगवंताला भोग दाखवली आहे तीच तुम्ही खाताना, तर यात तुम्ही कोणती वस्तू इकडे तिकडे येऊन भगवंताला भोगून खाऊ शकता. तुम्हाला की आम्ही जी वस्तू भगवंतांना भोग दाखवण्यासाठीच केली जाते तीच प्रसाद रुपाने खातो. दोघांमध्ये मोठं अंतर आहे म्हणजे. तर यामुळे सुरुवातीला आपल्याला खूप इकडे तिकडे काही खायची सवय असते किंवा इच्छा असते, हळूहळू ते सर्व केवळ प्रसाद कॅटेगरीमध्ये. मग त्याच्यामध्ये पहिल्यापासून ज्या वस्तू भगवंतासाठी भगवंताला अर्पण केल्या नाहीयेत पण आता तर प्रवास करतोय आपण ठीक आहे ज्ञानती अर्पण तरी करा निवेदन करा नैवेद्य दाखवा नैवेद्य जी वस्तू निवेदन केलेली आहे ती त्यामुळे हळूहळू आपलं मन शेवटी असं होईल की कशाला खावाय जिवेला मात्र खावंस आपण याने उगाच मन आणखी पूर्ण तमगुणी होईल नको अशा समजलं की हळूहळू मन त्या रागानुगा भक्तीकडे होत चाललेलं आहे म्हणजे कधी निदान उद्या कीर्तन चांगलं होणार आहे उद्या दोन तीन चांगले कीर्तन करणार येणार आहेत ठीक आहे ही जी इच्छा आहे की उद्या जर का सुश्राव्य कीर्तन ऐकायला मिळेल पण अतिशय एक्सपर्ट आहेत या अमुक कार्यामध्ये अशा प्रकारे पण हळूहळू आपण ह्या रागानुगा भक्तीकडे प्रगती करत असतो पण एक समजलं पाहिजे की रागानुगा पण साधना भक्तीचाच एक घटक आहे तो याचाच एक अंग आहे कोणी म्हणतं की रागानुगा म्हणजे काही फार वर्षा असं काही गोष्ट नाहीये म्हणजे रोज मंगळवारीला उठतो आपण आणि एक दिवशी न कुरकुरता उठतो ठीक आहे ती प्रगती आहे पण रागात निका म्हणजे ज्या भक्तीची आता आपण त्याच्याकडे जाणार आहोत रागात निका आणि रागानुगामध्ये मोठं अंतर आहे म्हणजे श्रीकृष्णाला कालियाने पकडलंय की तिथेच यशोदा माता बेशुद्ध पडली पण म्हणाले की अहो तुझा मुलगा परब्रह्म आहे तो कधी म्हणू शकणार नाही तिला समजणार पण नाही कधीची त्यामुळे राग आत्मिका ज्या भक्तीचा आत्माच मुळी राग आहे राग अनुगा म्हणजे रागाच्या मागे धावणार आहे आणि राग आत्मिका म्हणजे ज्याचा आत्माच राग आहे बघा किती मोठं अंतर आहे त्यामध्ये अर्थात वैधी म्हणजे दात ओठ खात शिवाय देत केलेली भक्ती तरी पण त्यात काही वावगं नाहीये काही वावगं नाहीये भक्ती करता हेच मोठं आहे तर मनाचे तीन मनाचे तीन कार्य आहेत कोणती विचार करणे संकल्प करणे अनुभव घेणे थिंकिंग फिलिंग विलिंग विचार करणं म्हणजे हे बूट चांगलं दिसत आहे दुकानामध्ये आपण पाहतो कधी किंवा ही साडी फार छान आहे नुसता विचार असतो मनामध्ये पण तो विचार दिवसभर होत राहिला की ते बूट किती छान दिसतील नाही असे टॉक टॉक आवाज करत जातो मी त्यावेळी लोकांना वाटेल की छानच आहे ते बूट त्यावेळी ते फिलिंग म्हणजे जो ती भावना निर्माण व्हायला लागते की हे मला फार छान दिसेल आणि मग पुढच्या महिन्याला पगार झाला की मी ते घेणारच हे झालं विलिंग ते सगळ्यांना माहिती आहे विशेष करून जाहिरातदार लोकांना माहिती आहे की तुम्हाला तुम्ही निर्धार करा की तुम्ही उद्या ही साडी विकत घ्यालच हे दागिने विकत घ्यालच हे कपडे विकत घ्या हे असं घ्या त्यामुळे निर्धार आम्ही करत नाही आम्ही तुमच्या मनात फक्त एक विचार घालतोय एक विचार आत गेला आणि तो बरोबर त्याने त्याला तुम्ही त्याला पोचलं की त्याची भावना होऊन त्याचा संकल्प होणारच तर जी वस्तू ही अशी भौतिक विषयामध्ये मन तेच आहे तेच मन म्हणजे त्याप्रमाणे कार्य करेल आध्यात्मिक बाबतीतही मन त्याचप्रकारे कार्य करतं की आधी आपण श्रीकृष्णाविषयी विचार सुरू केला की मग ऐकत गेलो आपण त्याच्यामध्ये मुख्य एक आहे की रूप गोस्वामी सांगतायत मनाला सतत कृष्ण स्मरण द्यायला पाहिजे आत्ता कृष्ण स्मरण म्हणजे मनामध्ये जे असे कोटी विचार असतील त्यात एक कुंटी विचार असेल तो एक म्हणजे आपण कल्पना करा एक मोठा मोर्चा चालला आहे दोन लाख लोकांचा मोर्चा आहे आणि त्यात एक माणूस आपला विजय असो म्हणतोय पण कोण ऐकत नाही त्याचं तेच त्या माणसाचं कोणी एक माहीत दिला एक आणि मग तो म्हणाला शांत व्हा सगळ्यांनी सगळी हे कोण बोललंय तर असं मनामध्ये इतके भौतिक विचार आहेत सगळे आणि ते सगळे काही जिंदाबाद काही मुर्दाबाद चालू त्यांचं आणि त्याच्यामध्ये एक लहानसा एक विचार आहे असा आहे की कृष्ण भक्ती केली पाहिजे ती चांगली आहे त्यात माझं कल्याण होईल विचार तर कोण त्या लहानसा विचाराला तर हळूहळू त्याच्यासारखं हातात कोणी एक माईक दिलाय तो माईक येतो म्हणजे भगवत कृपा किती असते साधू कृपा लोकांबरोबर साधू संघ मुख्य म्हणजे प्रभात म्हणायचं की एकच गोष्ट आवश्यक आहे या कलियुगामध्ये तुम्हाला निर्धार नाही तुमचं मन कमकुवत आहे तुम्हाला घरी त्रास देतात कोणी काही का असेना पण श्रवण केलं आणि श्रवण करण्याकरता जे जो उत्साह आहे तो कमी होऊ दिला नाही. आज न उद्या यशोमाला जयमाला तुमच्या गळ्यात पडणारच. जे काही माहिती तुम्हाला मिळेल केवळ श्रवण करून. प्रभात म्हणजे की माझे गुरु भक्तिसिद्धांत ठाकूर हे जे बोलायचे हे त्यावेळेच्या विधवा लोकांना समजत नाही ते काय बोलतायत ते. म्हणजे अर्थात काही इतर वस्तू नाही बोलायचे ते, पण इतकी त्यांची वोकॅबुलरी त्यांची त्यांचे शब्दकोश का मोठा प्रचंड. ते म्हणजे की मी मात्र म्हणायचो मी नुसतं आपलं आकर्षण मला हे असं की हे कसं काय बोलतात एवढं सगळं चांगलं. तर कोणी म्हटलं की तुम्हाला सगळं समजायचं ना, मला कधी कधी समजायचं पण नाही मला काय ते, पण मी आपलं ऐकायचो. आणि भक्तिजान सिद्धांत सरस्वतीने हीच गोष्ट एक टाळली की हा आकडे निघून जात नाही या नेहमी ऐकतो. तर प्रभात म्हणाले की जे मी श्रवण करण्याबद्दल जो उत्साह मी दाखवला आधी जे कानात गेलं तेच पुढे मुखावटे बाहेर निघत. त्यामुळे कृष्ण स्मरण होण्यासाठी सतत श्रवण केलं पाहिजे, जिव्हेकरता कृष्ण प्रसाद दिला पाहिजे. आणि या हा थोडासा जरा वरच्या लेवलचा श्लोक आहे हा, म्हणजे 8, 9, 10 आणि 11 याच्या पुढचे तिघही. म्हणायला हे एक पुस्तक आहे, हे एक बिगिनर्स मॅन्युअल आहे. तर काय म्हणाल मराठीत, नवीन माणसासाठी पुस्तिका आहे, मार्गदर्शिका. म्हणजे पहिल्याने ज्यावेळी भक्तांनी हे पुस्तक पाहिलं बीबीटीच्या लोकांनी तर ते म्हणाले की ज्यांनी वाचलं ते म्हणाले अशा प्रतीने वृंदावनात राहा, 24 साल जप करा. तर ते म्हणाले प्रभुपाद ह्याचे आम्ही एक 10,000 कॉपी छापतोय आपण. म्हणाल का तू नाही आपले भक्त वाचले ना हे. म्हणे नाही इतर लोकांसाठी पण आहे, 1,00,000 कॉपी छापा. त्यामुळे पहिलं प्रिंटिंग 1,00,000 होतं फॅक्टरी ऑफ इन्स्ट्रक्शन उपदेश अमृतचं. तर किती लोकांना समजलं पण नाही की हे काही उपदेश हे असं 24 तास जप करा. आपण समजा सांगितलं की कारण एक 24 तास जप कॅम्प आहे या ठिकाणी, काही खायला प्यायला मिळणार नाही, कुठे हलायला मिळणार नाही, जायला मिळणार नाही. आला आतमध्ये की सरळ एक जप मला घेऊन 24 तास जप करायचा, किती लोक टिकतील. त्यामुळे ह्याची सुरुवात होते वाचो वेगम मनस क्रोध वेगम जिव्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषहेत धीर सर्वामपीमाम पृथ्वींस शिष्यात. यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे वेग जिव्हा वेग उदर उपस्थ वेग हे ज्याने समूळ नष्ट केले तोच खरा गुरु आहे असं नाही म्हटलं. ज्याला हे वेग येतात आणि तो त्यांच्यावर नियंत्रण करतो तो गुरु होऊ शकतो. म्हणजे कोणी तुम्हाला समजा म्हटलं की काय हो तुम्ही एवढा मोठा मला क्लास देत आहे, तुमच्या मनोवेग तुम्ही नियंत्रण केलाय का? म्हणून नाही, कदाचित तुमच्यापेक्षा मी सर्वात खालचा असे नाही, कदाचित आहेच नक्की. पण आमचे रूपकोसम काय आज्ञा करतायत की तुम्ही नियंत्रण ठेवण्यात प्रयत्नशील राहा. तर ह्या मनोवेग जीवावेग उदरपस्थ वेग या वेगापासून जीवावेग उदरपस्थ वेग याच्यापासून तुम्ही या अवस्थेपर्यंत शिकवून येत आहे की जय या अवस्थेपर्यंत तुम्ही अवश्य येऊ शकाल. शेवटी कारण हे जरासं टेक्निकल आहे त्यामुळे मी म्हटलं याच्यावर जास्त आपण उत्तर चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. 2-3 किमान तात्पर्यांमध्ये प्रभुपादांनी त्यांची तात्पर्य आणि त्यांचे गुरु भक्ती संस्कृती यांनी दिलेली टिप्पण या दोन्ही जोडलेली आहेत, यात पण त्यांनी जोडलेले आहेत. तर सरस्वती प्रभुपाद म्हणतात की सुरुवातीला साधकाची श्रवण दशा असते. श्रवण दशा म्हणजे त्याने केवळ श्रवण केलं पाहिजे. श्रवण दशा घेतल्यानंतर ती वस्तू तो धारण करतो त्याला वरण दशा म्हणतात, ती वस्तू स्वीकारणे. त्यानंतर ही दशा होते स्मरणावस्था. तर याला मी आज पुढे चेक केलं बरं, हरिनाम चिंतामणी आणि जैवधर्म या दोन ग्रंथांमध्ये आणि दोन्ही ग्रंथ भक्तिवंत ठाकूरांनी दिलेले आहेत. या दोन ग्रंथांमध्ये हाच क्रम पण वेगवेगळ्या नामाने दिलेला आहे. जिज्ञासू श्रोत्यांनी नंतर पुढे अभ्यास करावा. श्रवण दशा श्रवण करायचं, वरण तो तुम्ही स्वीकारता, स्मरणावस्था त्याचे 1, 2, 3, 4, 5 अवस्था असतात. त्याला मराठी शब्द नाही सापडले मला सर्व ठिकाणी. रेकलेक्शन म्हणजे स्मरण, ऍब्सॉर्प्शन त्याला काय म्हणता येईल, मग्न होणं, हा आधी नुसतं स्मरण त्यात मग्न, मग मेडिटेशन म्हणजे ध्यान अवस्था. म्हणजे आधी फक्त तुम्ही श्रीकृष्णाने असं केलंय, तुम्ही फक्त काय कोणती लीला होती ती, कोण होता तो असूर असं आपलं होतं, आपल्याला माहित नाही की कोण आहे ते. जसं एका भक्ताने मला म्हटलं की हे राधा माधव आणि हे राधा श्यामसुंदर, हे किशोर किशोरी, हे राधा गोकुलानंद. तर प्रभूजी ह्या फोटो मध्ये कुठे लिहिलंय का? म्हणलं नाही. तुम्हाला एवढं कसं माहिती हो की ह्या कृष्णाचं नाव काय ते? म्हटलं असं काही नाही, त्याच त्याच विग्रहानं तुम्ही दरवर्षी गेलात. आता निदान ज्यांनी 5-10 वर्ष वृंदावन मायापूरची यात्रा केली आहे त्यांना राधा माधव कसे दिसतात, तरी राधा श्याम कसे दिसतात समजतं नाही. कृष्णच आहेत ते, पण आता समजतं की हे दोन वेगळे व्यक्ती आहेत, इतकं चेहरा मोरा वेगळा आहे. त्याचप्रकारे आधी नुसतं रिकलेक्शन किंवा स्मरण, मग मग्न होणं, मग ध्यान, आणि मग ज्याला प्रभुपाद कॉन्स्टंट रिमेंबरन्स म्हणतात म्हणजे अनुस्मृती, की एका मागोमाग एक जरी कोणी म्हटलं की थोडं मन इतर गोष्टींमध्ये केलं पाहिजे, पण सतत तेच स्मरण होत राहतं. जसं गोपिकानं उद्धवने सांगितलं, तुम्हाला फार त्रास होतोय बहुतेक नाही, कृष्ण निघून गेलेत. तर हठयोगामध्ये एक क्रिया आहे की डोळे बंद करून ध्यान केलं की मग मन शांत होतं. तर गोपी म्हणाले की मग आम्हाला शिकवा ना मग ते. म्हणजे ठीक आहे बाबा. त्यांनी गोपिकांना ध्यान करत नीट बसून, आणि एक गोपीने डोळे बंद केले, म्हणे बापरे बापरे बापरे, तुम्ही काय झालं? अहो म्हणे डोळे उघडले ना की निदान झाड फुलं पानं यमुना दिसते, तरी डोळे बंद केले की केवळ तोच श्याम सुंदर दिसतो बस. मग राधाराणी म्हणाली त्यांना की मी किती माझं लक्ष हे करते की घरातली काहीतरी किडूकमुडू कामं करावी, कुठे केर कचरा काढावा, कुठे काही फुलांचा हार करावा, कुठे लक्षच लागत नाही. पाणी भरायला गेलं तरी घागराशी वाहून जाते. ते हे पाहून उद्धवांना समजलं की हे काहीतरी वेगळाच कारभार आहे हा. हे जे बाकीचे उपदेश आहेत की संसारात मन फार त्रासलंय ना, जरा भगवंताकडे लावा मन, थोडं 2 मिनिटं तरी लावा तिथे त्यांच्या चरणावर बघा, थोडं तरी बरं वाटेल. हे गोपींचं उलट आहे. त्यांना सांगितलं की थोडं मन इकडे तिकडे लावा, जरा सतत ते कृष्ण स्मरण करू नका, आणि तेही त्यांना नाही जमत. सर्वोच्च कोटी म्हणजे राधाराणी म्हणते की मी प्रयत्न करते की इतर कुठेतरी कोणत्या तरी विषयामध्ये मन जावं माझं, कोणीतरी शिकवा मला की एक कुठेतरी भौतिक विषयामध्ये मन जाऊ दे माझं, आणि नाही जात ते. हे पण उद्धवांना समजतं की इथे काही यांना धडे शिकवण्यासाठी मला पाठवलेलं नाहीये, हे कृष्णप्रेमाचा एक वेगळा धडा शिकण्यासाठी मला इथे पाठवलेलं आहे. तरी अनुस्मृती जी आहे अर्थात ही पण साधकांनाच दिसते, पण ही अत्युच्च स्तरावरती गोपिका दाखवतात. जसं शेवटचं जे अष्टक आहे, अष्टकातील शेवटचं जी प्रार्थना आहे की हे राधे ब्रज देविकेचे ललिते हे नंद सुनो कुतः. आता कुतः म्हणजे काय? तुम्ही वृंदावन ते वृंदावनच आहेत ते, की तुम्ही कालिंदी वन्य कुतः, तुम्ही इकडे आहात तिकडे आहात. घोषणताव येते सर्वतो व्रजपुरे सबंध ब्रजपूर सबंध वृंदावनार हे सहा गोस्वामी असे घोषणताव म्हणजे असे ओढत फिरायचे ते. खेदई खेद व्हायचा की नाही सापडले कृष्ण अजून. महाविवलव म्हणजे आपण काही माणसांना पाहतो विवळताना, काही कोणी माणूस गेलं किंवा काही संपत्ती हरण झालं किंवा काही झालं, हे कृष्ण 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 म्हणत महाविवलव. तर प्रबळ म्हणायचं की आमच्या आचार्यांचं कधीच सांगितलं नसतं की काल ना माझ्या स्वप्नामध्ये कृष्ण आले होते, कधीच नाही. एकाही गौडीय आचार्याने कधी असं म्हटलं नाहीये की मी कृष्णाला हस्तगत केलंय, मी श्रीकृष्णांना हस्तगत करू इच्छितो, मी श्रीकृष्णांची प्राप्ती करू इच्छितो. या भावनेमध्ये थोडासा गर्व आहे की मी आता ना एवढं काय वाचणार आहे, एवढं काय मी असा विद्वान होणार आहे की मला श्रीकृष्ण समजतीलच. पण महाप्रभू काय म्हणत होते, कनाई नटशाळासारख्या ठिकाणी एका सुंदर वनामध्ये मला वाटलं जणू काही एक तो एक ते तमालाचं वृक्षच आहे, तो तमाल वृक्षाचीच कांती असेल तो पुरुष, असा एक सुंदर पुरुष पाहिला मी. किती वेळ तो माझ्या नजरेसमोर होता मी त्याला पाहू शकत होतो, आणि मला इतका आनंद होत होता, आणि आता तो निघून गेलाय. आता मी खूप प्रार्थना करतोय, खूप विनवणी करतोय, पण तो काय दिसत नाही मला। म्हणजे मला श्रीकृष्ण हवेत यात एक गर्व आहे। श्रीकृष्ण मला सोडून गेले यात एक नम्रता आहे। तर महाप्रभूंनी आपला पूर्ण जीवन, त्यांची जी साधना होती ती हीच की श्रीकृष्ण एका विशिष्ट समयी माझ्याकडे होते आणि मी त्यांची नीट सेवा करू शकलो नाही म्हणून ते मला सोडून गेलेत। जसं कोणी म्हटलं की मला मला काही पैसे पाहिजेत, पैसे नाही आहेत, तो फार दुखी माणूस आहे। कोणी म्हणलं की काल माझ्याकडे हिरा होता, एवढा मोठा हिरा होता, तो कुठे ठेवलाय समजत नाही आता, म्हणजे ह्याचा खेद जास्त समजला जातो। त्याचे काही पैसे नव्हते, त्यांनीकडे हिरा पाहिला नाही, त्याला काय समजणार की हिराची किंमत काय ते, पण असेल हिरा मोठा कधी असेल, पण त्याला हे समजणार नाही दुःख की ज्याच्याकडे होता हिरा आणि तो निघून गेला आता। त्यामुळे पुढची अवस्था म्हणजे समाधी आणि या स्मरणावस्थेची परिपक्वता म्हणजे संपत्ती दशा, की ज्यात तुम्हाला ती संपत्ती प्राप्त होते। त्यामुळे या श्लोकाला इति उपदेश सारम, पुस्तकाचं नाव जे उपदेशामृत, तर हाच त्यांचा एकमेव उपदेश आहे। शक्य होईल तितकं त्या ते म्हणतात की तिष्ठन व्रजे, सर्व इस्कॉन भक्तांना आदेश आहे की त्यांनी वृंदावनात राहावे। वा चला जाऊया उद्याच, पण वृंदावन जाणं हे काही एक तिकीट काढण्याची बाब नाहीये की तिरुपूर जनता कधी सुटते, पंजाब मिळेल कधी मिळेल, नाही। आधी वैदी भक्ती अगानुगा भक्ती असं करत 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 आपण जरी आपल्याला तिथे फिजिकली या भौतिक देहाने राहता नाही आलं तरी मनाने व्रजात व्रजधामात निवास करणं ही सर्वांसाठी अगदी योग्य साधना आहे। हरे कृष्ण, कोणाला काही प्रश्न आहेत? श्री प्रभुपाद की, शिष्य गौरताय की, ताई गौर प्रेमानंदे। श्री उपदेशामृत या ग्रंथातील शेवटचे तीन श्लोक हे एकाच विषयी चर्चा करतायत, त्यामुळे तिघही एकत्र घेऊ। आज आणि उद्या आणि अशा प्रकारे तीन वर्षापूर्वी आरंभ केलेला हा संकल्प सिद्धीस जाईल अशी आशा करूया। नवा लिहिला श्लोक, वैकुंठात जनितः वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवात् वृन्दारण्यम् उदारपाणि रमणात् तत्रापि गोवर्धना राधाकुण्डम् इहपि गोकुलपते प्रेमामृत आप्लावनात् कुर्यात् अस्य विराजतः गिरितटे सेवां विवेकी न क। वैकुंठात जनितो वरा मधुपुरी, वैकुंठापेक्षा मधुपुरी अधिक चांगली, मधुपुरी म्हणजे मथुरा, तिला मधुपुरी देखील म्हणतात। वैकुंठात जनितो वरा मधुपुरी तत्र अपी, मधुपुरीपेक्षा आणखीन काहीतरी श्रेष्ठ आहे। काय ते रासोत्सवाद वृंदारण्यम, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी रासला केली ती जागा रासोत्सवाद वृंदारण्यम उदार पाणी रमणात। उदार पाणी हे श्रीकृष्णाचं एक नाव आहे। उदार पाणी, पाणी म्हणजे हात, उदार म्हणजे ज्यांचे हात अतिशय उदार आहेत। उदार पाणी रमणात तत्रापि गोवर्धन, आणि या पैकी गोवर्धन जे स्थान आहे ते अधिक श्रेष्ठ आहे। राधाकुंडम इहापी, आणि त्या गोवर्धनमध्ये अधिक श्रेष्ठ आहे राधाकुंड। काय झालं त्या ठिकाणी, गोकुलपते प्रेमामृत आप्लावनात, त्या ठिकाणी गोकुलपती श्रीकृष्ण यांच्याविषयी प्रेमामृताचा महापूर आला। आप्लावनात कुर्याद असे असल्यामुळे, कुर्याद शब्द आपण म्हणतो ना कुर्याद मंगलम, तेच कुर्याद आहे। कुर्यादस्य मंगलम, कुर्याद म्हणजे असे असो, असे ते करीत असत त्या ठिकाणी। कुर्यादस्य विराजतो गिरितटे सेवाम विवी न क, असा कोण असेल विवेकी व्यक्ती जो या राधाकुंडाची सेवा करणार नाही। पूर्ण भाषांतर अशा प्रकारे, मथुरा नामक पवित्र नगरी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तिथे भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता। मथुरा नगरीपेक्षा वृंदावनाचे दिव्य अरण्य श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णाने तिथे रासलीला केली होती। आणि वृंदावनापेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य हातांनी तो वर उचलला होता व त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेमीला रचल्या होत्या। उदारपणेचा अर्थ या ठिकाणी ज्यांनी आपल्या हाताने गोवर्धन धारण केला असा होतो। त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेम लीला रचल्या होत्या। या सर्वांपेक्षाही श्री राधाकुंड श्रेष्ठ आहे, कारण ते ठिकाण गोकुलपती श्रीकृष्णांच्या प्रेमामृताने तुडुंब भरून गेले आहे। त्या ठिकाणी आप्लावनात पूर आलेला आहे। मग असा कोणता बुद्धिमान मनुष्य आहे जो गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेल्या दिव्य राधाकुंडाची सेवा करणार नाही। यात रूपगोस्वामी प्रभुपाद हे राधाकुंडाची महिमा सांगतायत। 10व्या श्लोकात ते म्हणतात, कर्मीभ्य परितो हरे प्रेतया व्यक्ती ययुर्ज्ञानिनः स्तेभ्यो ज्ञान विमुक्त भक्ति परमा प्रेमैक निष्ठास्ततः तेभ्यास्ता पशुपाल पंकज दृशास्ताभ्योऽपि सा राधिका प्रेष्ठा तद्वदीयं तदीय सरसी ताम नाश्रयेत कः कृती। शास्त्रात असे म्हटले आहे की सर्व प्रकारच्या सकाम कर्मी लोकांमध्ये ज्याला उच्चतर जीवन मूल्यांचे प्रगत ज्ञान प्राप्त झाले आहे तो भगवान हरिना विशेष प्रिय आहे। कर्मीभ्यो कर्मी लोकांपेक्षा ज्ञानी ज्ञानी अतिशय प्रिय आहे। या लोकांना ज्ञानी म्हणतात, आणि अशा अनेक ज्ञानी जनांपैकी जो ज्ञानाच्या बळावर खरोखर मुक्त झाला आहे, ज्ञान विमुक्त भक्ती परमा, तो कदाचित भक्तिमय सेवेस प्रारंभ करू शकतो, तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे। तथापि ज्याने प्रत्यक्षात विशुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त केले आहे तो ज्ञान मुक्त भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे। उच्चतर भक्तांमध्ये गोपिका श्रेष्ठ आहेत, कारण त्या गोपालकृष्णांवर सदैव आश्रित असतात। सर्व गोपींमध्ये श्रीमती राधाराणी श्रेष्ठ आहे, कारण ती श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय आहे। तिचे कुंड हे भगवान श्रीकृष्णांना तिच्या इतकेच प्रिय आहे। तर मग राधाकुंडाच्या तटावर निवास करण्यास आणि आनंदी भक्तिमय भावनेने भारलेल्या चिन्मय शरीराद्वारे प्रेरित होऊन श्री राधा गोविंद या दिव्य युगुलांची प्रेममयी सेवा करण्यास कोण नकार देईल। या ठिकाणी दिव्य युगुलाच्या अष्टकालीय लीला नित्य घडत असतात। खरोखर राधाकुंडाच्या तटावर भक्तिमय सेवा करणारे भक्त ब्रह्मांडामध्ये सर्वाधिक भाग्यवान होत। आणि शेवटच्या 11व्या श्लोकात ते म्हणतात, कृष्णस्योच्चै प्रणय वसती प्रेयसी भ्योपि राधा कुंडं चास्या मुनिभिरभितस्ताद्रिगेव व्यधायी यत् प्रेष्ठेर अप्यम यत् प्रेष्ठेर अप्य अलम असुलभम किं पुनर्भक्ति भाजाम तत् प्रेमेदम सकृदपि सरस्नातुर आविष्करोति। आनंद प्रदान करणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये आणि ब्रजभूमीतील सर्व प्रिय गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांच्या प्रेमाचा सर्वात मौल्यवान विषय आहे. आणि महामुनींनी वर्णन केल्याप्रमाणे तिचे दिव्य कुंड प्रत्येक बाबतीत श्रीकृष्णांना तितकेच प्रिय आहे. निस्संदेह महान भक्तांसाठीही राधाकुंड अतिशय दुर्लभ आहे. मग सामान्य भक्तांना त्याची प्राप्ती उक्ती किंवा ही रीत निश्चितच आध्यात्मिक बाबतीत लागू होणार नाही. तद्विज्ञानार्थम तद म्हणजे भगवद्दाविषयी ज्याला उत्तम म्हणू आपण, तम म्हणजे अंधकार, त्याच्यावरची जी भूमी आहे त्या ठिकाणी कसा आपण तर्क करणार किंवा पाहणार. शास्त्र म्हणतात की कोणत्याही गोष्टीविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक तर तुम्हाला प्रत्यक्ष पाहिजे, प्रतिअक्ष तुमच्या डोळ्यासमोर ती वस्तू घडली पाहिजे. आता डोळे अक्ष म्हणजे नुसते डोळे नाही, अक्ष म्हणजे हात पण होतात, पाय पण होतात. आपण म्हणतो की हा लाडू फार कडक आहे, बघू बघू म्हणतो पण नुसतं बघत नाही ना, खातो आपण तो. पण या जगात जास्त करून भौतिक जगात डोळ्यांवरती अतिशय प्रचंड विश्वास लोकांचा, प्रचंड निर्भरता डोळ्यांवर असते. अमुक वस्तू चांगली की वाईट हे आपण डोळ्यांनी पाहतो, सौंदर्य डोळ्यांनी पाहतो, कोणाचे विचार हे सगळे आपण आधी डोळ्याने पाहिले असल्यामुळे हा माणूस काय चांगला बोलणार, बघा कसा दिसतो वेडाविदरा. तो वेडाविदर दिसतो म्हणून तो वेडाविदरा विचार पण करणार. पण आधी एकदा आपण जे विचार आपल्या डोळ्यांद्वारे प्रकट केलेले असतात त्यांच्यावरती पूर्ण निर्भर असतो आपण. जसं इंग्रजीत म्हणतात सीईंग इज बिलिव्हिंग. एक विचारवंत म्हणतात की बिलिव्हिंग ऑल्सो इज सीईंग. जे तुमचे विचार आहेत तर तुम्हाला दिसतं तसं. अनेकदा असं घडलेलं पण आहे की विशेष करून इंग्लंडमध्ये एक भारतीय मुलगा पंजाबी शीख समाजातील, त्याच्यावरती खुनाचा आरोप होता आणि त्याला चार का पाच लोकांनी सांगितलं आम्ही पाहिलं ह्याला, त्याच्या काहीतरी लपून चालला तो आणि ते बहुतेक तलवारच असणार ती, कारण त्यांच्याकडे तलवार असते या लोकांकडे आणि ती रक्तबंबाळ तलवार होती, त्याच्या छातीवर पण सगळ्या ठिकाणी रक्त लागलं होतं. तर मग त्या लोकांची उलट तपासणी आणि पुन्हा पुन्हा हे करत असताना मला समजलं की या चारांपैकी कोणीही वास्तविक त्याला तलवारी सहित पाहिलं नव्हतं किंवा त्याच्या अंगावर रक्तही पाहिलं नव्हतं. पण मग ती हा पळतोय मग बहुतेक त्यांनी काहीतरी केलं असणार आणि बहुतेक रक्त पडलं म्हणजे बहुतेक ते त्याचंच असणार. तर ही पण एक खरी गोष्ट आहे की नुसतं सीईंग इज बिलिव्हिंग नाही तर बिलिव्हिंग ऑल्सो इज सीईंग. जे तुमच्या मनात आधीपासूनच असतं काही पूर्वग्रह म्हणतो आपण त्याला, काही न्यूनगंड म्हणतो आपण त्याला, ते पण या जगात ज्याला नॉलेज फिल्टर म्हणतात की तुम्ही काही गोष्ट वस्तू पाहताय त्यात तुम्हाला वाटतं की अमुक जातीचे लोक म्हणजे ते फसवणारच, अमुक जातीचे लोक म्हणजे ते क्रोधी रागिष्ट असणारच, तर त्यामुळे ज्ञान कसं मिळेल. आणि हे आपण या भौतिक जगातील ज्ञानाची गोष्ट करतोय. भौतिक जगातील भौतिक ज्ञान घेताना पण त्रास केवढा, आध्यात्मिक जगत तर ह्याच्यापेक्षा पलीकडे आहे. त्यामुळे एक प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षावरतीच आधारित दुसरा मार्ग ज्ञान प्राप्त करण्याचा माहितीये हा अनुमान. अनुमान म्हणजे एकदम काय आलं, बहुतेक सायकलची हवा गेली असेल, नाही नाही गॅस सिलेंडर बहुतेक फुटला असेल, नाही कोणतरी असा उसाचा टाकला असेल, काही पण होऊ शकतं. पण याच्यामध्ये समजा कोणी म्हटलं की काही नाही तिकडे एक टायर मधली हवा गेली बस बाकी काही नाहीये, म्हणजे एका अधिकारी व्यक्तीने जे स्वतः आकलन केलंय त्याने येऊन कोणाला सांगितलं तरच त्या अनुमानाला अर्थ आहे. नाहीतर अनुमान सगळेजण आपापले काढतच बसतील. आणि विशेष करून सध्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञान म्हणजे काय शिकवतात ते म्हणजे नुसता असा सर्व विविध विद्वान मंडळींच्या अनुमानाची एक भेळ असते ती, एक दुसरं काही नाही. आणि जशी प्रत्येकाला कोणाला भेळ थोडी जास्त तिखट, कोणाला थोडी कमी तिखट, कोणाला ते प्रतिजण आपापल्यापर्यंत करतो. आणि मग तुमच्या जीवनातील समस्यांवरती पण हे विचारवंत किंवा तत्वज्ञानी किंवा सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट मग ते करून पहा. नाही जाऊ ठीक आहे, मग पुढच्या वेळेला आपण दुसरं का ते करून पाहू. तुम्ही म्हणतो अरे मी तुम्हाला काय माझं जीवन काय तुमच्या प्रयोगासाठी केलंय काय, आमच्या समस्यांचा अंत कोण करणार मग. म्हणजे आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे ज्यावेळी एकदा प्रभुपादाने एकाने म्हटलं की तुम्ही म्हणताय हो हे तुमचं ग्रंथवर सगळं चांगलं आहे, पण थोडस हे मागासलेलं काय वाटतं नाही की आपण पुन्हा जुन्या पठडीत चाललो, जुन्या जमान्यात चाललो. सध्या विज्ञान काय प्रगती करते हो, तर प्रभुपाद म्हणले काय प्रगती आहे विज्ञानाची, दरवर्षी नवीन नवीन सत्य म्हणून बाहेर येतं. तर प्रभुपाद म्हणतात की जर का यावर्षी सत्य नवीन आहे म्हणजे मागच्या वर्षीचा खोटा आहे, तुम्ही काय सांगत. नाही, मेडिकल सायन्स किती प्रगती करतंय दरवर्षी. या 2006 साली कमीत कमी 800 नवीन औषधं निर्माण झाली आहेत, पूर्ण नवीन आहे की नाही प्रगती. याचा अर्थ 800 नवीन रोग आलेत ना, याचा कोणी विचारच करत नाही की हा त्यांची आवश्यकता का पडावी, पूर्णपणे नवीन औषधांची आवश्यकता का पडावी. कारण याचा अर्थ पूर्वीची औषधं काम करत नाही, तर नवीन काही रोगाची लागण आहे जी पूर्वीकडे झाली नव्हती. त्यामुळे हिला कोण प्रगती म्हणेल. त्यामुळे प्रत्यक्ष अनुमान, तिसरा कोणता, शब्द प्रमाण. अर्थात याचा अर्थ असा नाहीये की प्रत्यक्ष आणि अनुमानाला काही स्थान नाहीये, तसं नाहीये, ते दोन्ही त्याज्य नाहीयेत. पण प्रत्यक्ष आणि अनुमान ज्यावेळी शब्द प्रमाणावर आधारित असतात त्यावेळी त्यांना काहीतरी गती येऊ शकते. हे दोन त्या मोटरसायकलच्या साईड कारप्रमाणे असतात, त्या साईड कारला काही गती नसते ना, तिला जोडल्यावर तिला गती येते. ती समजा सुटली तरी अशी जाईल कुठेतरी भरकटत, तर नुसती साईड कार ठेवली ती चालू पण होणार नाही. तर या दोघांना प्रत्यक्ष आणि अनुमानाला शब्द प्रमाणाची जोड लागते. कधी कधी आपण म्हणतो की आचार्य पण म्हणतात की अमुक अमुक आचार्यांच्या मते असं नाहीये, हे म्हणतात बघा यांनी आपलं मत प्रकट केलं की नाही. पण कधी कधी आचार्यांमध्ये पण भेद दिसून येतो मतामध्ये, की एक आचार्य असं म्हणतात, एक आचार्य असं म्हणतायत. तर एक हिंदुइझमचे प्रोफेसर एक प्रभुपादांना भेटायला आले अमेरिकेत आणि म्हणाले की हे तुमचे आचार्य किती एकमेकांशी भांडतात, हा बाकीचे लोक पण कमी भांडत असतील. पूर्वी नदीवर पाण्यासाठी येणाऱ्या बायका किंवा नंतर भाजी मार्केटमध्ये जाणाऱ्या बायका किंवा बाकी आणि या पण कमी भांडतील, पण हे आचार्य फारच मोठ्याने भांडतात एकमेकांशी. तर प्रभुपाद एकदम असे लाल होऊन त्यांना म्हणाले आचार्यांमध्ये काहीही मतभेद नाही. तो माणूस एकदम त्याची तपराक बसले की तुम्ही एवढ्या झिटाईने कसं काय म्हणता. एक प्रभुपादांचे गुरु बंधू भक्तिरक्षक श्रीधर महाराज यांच्या पुस्तकात एक तो शब्द फार आकर्षक वाटतो मला तरी. ते म्हणत की चार भक्त असतील आणि त्या चारही भक्तांचे विविध मत, पण श्रीधर महाराजांच्या शब्दामध्ये इफ दे डोंट पोल्यूट द ऑब्जेक्टिव्ह, जर का ते या सर्व कार्याचं जे उद्दिष्ट आहे ते प्रदूषित करीत नसतील तर त्यांची सर्व मतभेद मान्य आहेत आम्हाला. उदाहरणार्थ रसतत्व, यात किती मतभेद असू शकतो. कोणाला असं आपण 10 लोकांना एकत्र केलं ज्यांना सगळ्यांना गोड आवडतं पण एकाला बासुंदी अजिबात आवडत नाही, पण लाडू मात्र फार आवडतो. दुसऱ्याला कडक बुंदी लाडू आवडतो, तिसऱ्याला अजिबात आवडत नाही, त्याला फक्त रव्याचाच लाडू आवडतो आणि तो पण अगदी मऊ असला पाहिजे तरच. तर या समजा कोणी एक माणूस ज्याला गोडच आवडत नाही तो म्हणाला की बघा तुमच्या दोघांमध्ये किती मतभेद आहे, तर त्याला शास्त्र म्हणेल ओ तुम्हाला इथे यायचा अधिकार नाही, तुम्ही बाहेर जा, तुम्हाला गोडच आवडत नाही मुळी, तुम्ही यांच्यामध्ये येऊन भांडण लावता कशाला. हा प्रांत फक्त ज्यांना मिठाई प्रिय आहे अशा लोकांकरताच आहे. त्याप्रमाणे ज्यांना श्रीकृष्ण प्रिय आहेत, ज्यांना आध्यात्मिक विषय प्रिय आहे, त्यांच्यामध्ये समजा कोणी एक अकॅडमिशियन किंवा कोणी एक तार्किक, एक कर्मी, एक ज्ञानी, एक हठयोगी हे इनमध्ये लुडबूड करायला लागले, त्यांना शास्त्र म्हणते की आऊ तुम्ही बाहेर व्हा, तुम्ही ते यांच्यामध्ये भांडण लावू पण शकत नाही, तुम्हाला इतिहासाचा अधिकारच नाही आहे मुळी. त्यामुळे जर का हनुमान ज्यांची दास्य भक्ती आहे त्यांनी समजा पाहिलं की वृंदावनचे भक्त हे श्रीकृष्णाविषयी काय बोलतायत, तर ते एकदम असे रागाने लाल लाल होतील की हे काय आमच्या स्वामीबद्दल बोलतायत असे, कारण ते दास्य भावामध्ये दक्षिण भारतामध्ये हनुमंताची जी प्रतिमा मिळते दुकानामध्ये किंवा लोक करतात त्या ते असे खाली नतमस्तक होऊन असा हात चेहऱ्यावरती असतो असा. एका भक्ताला विचारलं मी की असं का करतात या ठिकाणी, तर म्हणे या ठिकाणी दास्यभाव असा आहे की बोलताना समजा आपल्या आपली थुंकी किंवा आपला आपला जो श्वास आहे तो पण स्वामीवरती गेला नाही पाहिजे, म्हणून एक अतिशय सुसंस्कृत कल्चर्ड असा कोणी दास जरी आला आणि इतर हनुमंताची ती त्यांची चर्या आहे किंवा त्यांचा तो भाव आहे, पण इतरही लोक समजा कोणी म्हटलं इकडे हे बघ काय, तर तो नोकर असा आपला जिभेवरती हात ठेवेल की एक आदर म्हणून. पण हेच वृंदावनचे भक्त हे श्रीकृष्णाला काय पण शिवाय घालतील, काय पण करतील, त्याने कोणी सांगितलं की असं बोलू नये. तसं स्वतः श्रीकृष्णांना नारद मुनींनी विचारलं की तुमचे श्रेष्ठ भक्त कोण, त्यांना वाटलं बहुतेक पांडव, प्रल्हाद, ध्रुव अनेक आहेत, अंबरीश, परीक्षित. तर ते म्हणाले तुम्ही असं करा ना, माझ्या भक्तांकडे जा आणि सगळ्यांना सांगा की मला मस्तक शूळ झालाय, डोकेदुखी आहे, फार वेदना होत आहेत. तर एकच उपाय आहे की भक्ताने आपल्या चरणाची धूळ दिली पाहिजे. तर हे सगळे भक्त म्हणाले छे चरणाची धूळ काय, काय चेष्टा करता, काय नरकात जाऊ आम्ही, पाप आहे ते, आपल्या चरणाची धूळ भगवंताला डोक्यावर लावणं तेवढं मोठं पातक लागेल ते, आणि ते भगवंताला प्रसन्न करणार नाही, आम्ही करणार नाही ते. आणि हे ज्यावेळी ते गोपिकांकडे गेले की म्हणाले ओ इकडे इकडे या, तुमच्यासाठी एक संदेश आहे, भगवंताना अतिशय वेदना होत आहेत, मस्तक शूळ झालेलं आहे, तर कृपया काहीतरी उपाय करा. त्यामुळे काय केलं पाहिजे आम्ही, त्यांच्यामध्ये एकच उपाय आहे की त्यांच्या भक्ताने जर का आपल्या पायाची धूळ दिली तर म्हणले एवढं काय, तर कित्येक जणी लगेच आपल्या पायातील धूळ हळूहळू काढू लागल्या, काही जणी जमुनेत गेल्या तिथे आपले पाय बुडवले आणि बाहेर चालून आल्या धुळीतून, जेणेकरून भरपूर धूळ चिखल माखडा जाईल, आणि ते बसून हळूहळू काढून द्यायला लागल्या की हे घ्या. तुम्ही तुम्हाला कल्पना आहे याचं काय होईल, नरकात जाल तुम्ही. तर म्हणे त्याची आम्हाला काय भीती आहे, जर का आमच्या पायाच्या धुळीने श्रीकृष्णांचा मस्तक शूळ, त्यांची वेदना अर्ध्या क्षणासाठी जरी कमी झाली तरी शाश्वत काळाकरता आम्ही नरकात राहायला तयार आहोत. हे पाहून नारदांना आश्चर्य वाटलं की ही भक्ती वेगळीच आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी की पहिल्या श्लोकामध्ये म्हणून गुरु कोण शोधायचा, अर्थात गुरु म्हणजे नुसतंच काही आपले आचार्य एक ज्याला थोडीफार माहिती आहे असं नाही, तर तो गुरुही याच शुद्ध भक्तांच्या परंपरेतील असला पाहिजे. त्यानंतर दोन तीन या सर्व श्लोकांमध्ये मग आपण गुरुकडून अनुग्रह घेतलाय, पण मग कोणत्या जसं एका विशिष्ट रोगाकरिता तुम्हाला चांगला वैद्य मिळालाय, पण तुम्ही त्या वैद्यानुसार फोटो पाहत राहत नाही ना, तो सांगतो तो ऐकतो आपण. त्यामुळे पहिल्यांदी वैद्याकडे गेलं म्हणजे पहिल्यांदा किती लोक का जात नाही डॉक्टरकडे, उगाच पैता काहीतरी सांगेल, हे खाऊ नका, ते खाऊ नका, त्याच्यापेक्षा थोडा त्रास आहे ठीक आहे. भौतिक जीवनातील लोकांची हीच भावना असते की जोपर्यंत भौतिक जीवन अतिशय क्लेशकारक होत नाही तोपर्यंत भक्ती जायची काय आवश्यकता आहे, की एवढा काही त्रास नाही माझ्या जीवनामध्ये अजून तरी, पण ज्यावेळी तो त्रास सुरू होईल त्यावेळी मात्र मग अरे बापरे वाटलं होतं की एवढा त्रास होईल म्हणून. पण तुम्ही इतरांना पाहिलंय ना, इतरांचे अनुभव घेतलेत ना, इतरांना बघता तुम्ही कसे त्रास घेतायत, त्रास होतोय लोकांना, ते तर म्हणून भगवान म्हणतात की भक्तीच्या ज्ञानाशिवाय किंवा भक्तीच्या मार्गाशिवाय जवळजवळ पशुवत असतो आपण, पशूंना बळी देत आहेत आणि त्याचसमोर त्याच बकऱ्या त्यांच्यासमोर थोडा पाला टाकला, थोडी हिरवी पानं टाकली तर खायला लागतील ते. त्यांना सांगितलं की खाता काय, बघा रे काय चाललंय ते, पाहूनही काही समजणार नाही काय चाललंय ते. पश्यन पी न पश्यती मूढो. म्हणून नुसतं पाहणं लोकांना वाटतं की मी बघतोय माझं जीवन कसं चाललंय ते, तुम्ही पाहून काय होणार आहे. अर्जुनाने पाहिलं काय समोर आहे ते, झालं पूर्ण मोहग्रस्त. त्यामुळे विमुडा नानु पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. नुसत्या डोळ्याने पाहून जसं कोणी म्हणाल की मी 70 वर्ष माझे केस पिकलेत कसे, उन्हात नाही अनुभवाने, पण तुमचा जो अनुभव आहे तो आतापर्यंत झालेल्या कोट्यावधी लोकांसारखा अनुभव आहे, त्यात काही नवीन नाहीये. फार फार तुमचा जन्म रत्नागिरी झाला असेल, तुमचा जन्म देशावर झाला असेल, बाकी त्यात काय अंतर आहे. पण त्यावेळेला अभिमान असतो की नाही मी वेगळा आहे, माझ्या बाबतीत तसं चालत नाही. तर हेच आपण समजा पाहिलं इतरांकडे पाहून सगळ्यांचा तेच आहे. पुनस पुनस चर्वित चर्वणानाम. प्रहलाद महाराज 5 वर्षाचा मुलगा आहे पण ते अतिशय धिटायने बोलतात. एका माणसाने ऊस खाल्ला त्यात काही रस नाही, तर मला काय ऊस आहे आणि थकून दिला खाली. दुसऱ्याने तेच इथं पुन्हा प्रयत्न केला की नाही तुला जमलं नाही प्रयत्न करून, असं नसतं करायचं. ऊस तुझा रस वेगळ्या प्रकारे काढायचा असतो आणि तो पण नाही अजून नाही जमलं काही. त्याचं पाहून तिसऱ्याने तेच उचललं. शिसारी ते पाहून आपल्याला किंवा हे आचार्य असे काय आपल्याला सांगतात, एक एक इतका चांगला ग्रंथ आहे भागवतासारखा आणि त्यात असते एक एक अशा एक एक उपमा. पण तेच आपण सर्व करत आहोत. कोणी काय वेगळं केलंय का? जसं एक आमचा एक भक्त होते, त्यांना त्याच्या वडिलांनी म्हटलं की तू काही पण लग्न कर. तू म्हणाले हे बघा मी काही लग्नाला म्हणजे विरोधात नाहीये मी, पण मला सांगा तुम्ही सुखी आहात का? म्हणाले नाही. मग तुम्ही असं सांगा मला की तू पण लग्न कर आणि माझ्या का दुःखी हो, ते मी मानायला तयार आहे. तर म्हणजे असं नाही पण सगळे दुःखी कुठे असतात? तर म्हणजे ठीक आहे, मी असं कुठे म्हटलं सगळेच दुःखी असतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मला आता सांगताय की तू लग्न कर म्हणजे तू सुखी होशील किंवा तू मला सुखी करशील. तुमच्या लग्नाने तुम्हाला एवढं सुख नाही मिळालं तर माझं लग्न म्हणून तुम्हाला कसं काय सुख येलो? पण असं म्हणलं तर काय करणार. माणूस प्रामाणिक आहे, वडील पण प्रामाणिक फार, दोघेही चांगले भक्त आहेत. तर म्हणले ठीक आहे मान्य करतो, मला लोकांनी खूप प्रेशर आणले माझ्यावरती म्हणून मी तुला सांगतोय. त्यामुळे अमुक कोणत्या वस्तूमध्ये एक आनंद आहे किंवा अमुक कोणत्या वस्तूमध्ये दुःख आहे असं नाही होत. आता एका खेळाच्या बाकावर जिथं असे उलटे खेळ आलेले आहेत तुम्हाला सांगितलं बसायच्या होती तुम्हाला आनंद होईल नाही. पण असे काही योगी आहेत बिचारे बिचारे त्यांना म्हणायचं कारण की ते त्याच्यावर बसूनच लोकांची सहानुभूतीतून पैसे कमवतात. म्हणजे तो योगी समजा अशा चांगल्या मऊ अस्तराच्या जर बसला तर कोणी पैसे देणार नाही. कुंभमेळ्यात भेटतात कधी लोक असे की खेळांचं आसन आहे त्यावर बसलेलं आहे, अगदी आरामात बसलेला आहे तो. असं नाही की सारखा ओरडतोय ओ करत. पण ते सुख काय आहे तर ते बसल्यामुळे त्याला ते पैसे मिळतायत. म्हणजे जी गोष्ट आपण पैसे मिळूनही करणार नाही आपण ती असं तो आरामात करतोय. म्हणून निवृत्ती कोणती तर अत्याहार प्रयास, मग प्रवृत्ती कोणती तर उत्साह निश्चया धैर्यात, त्यानंतर भक्तांचे एकमेकातील व्यवहार ददाती प्रतिगृहणाती, कशाप्रकारे भक्तांबरोबर राहावं जेणेकरून प्रीतिलक्षणम. जोपर्यंत जीवनात प्रीतिलक्षणम प्रेमाचे संबंध हे येत नाहीत तोपर्यंत माणूस काहीच करू शकणार नाही. आपल्याला समजतं की उत्साह हवा, निश्चय हवा, धैर्य हवं, पण आणि ह्यात असं म्हणत नाही की प्रीती पूर्ण पाहिजे. प्रीती लक्षणं किमान एक लक्षण जरी दिसलं तर माणूस त्या प्रकटाकडे राहू शकतो. तसं प्रभात म्हणायचं की जर का तुम्हाला इच्छा असेल की भक्तांनी कृष्ण भावना संघात यावं तर त्यात काहीतरी प्रेमाचे देवाणघेवाण संबंध असले पाहिजेत. ते नसतील तर कसं काय शक्य आहे एक राहणं? मग अगदी आणि कित्येक लोक जे आपला संघ सोडून जात आहेत, काय या ठिकाणी काही प्रेम नाही काही नाही, आपण आता त्यात डिटेलमध्ये शिरत नाही आहोत, पण मुख्य गोष्ट एक अशी असते की ज्यावेळी माणूस म्हणतो की मला कोणी प्रेम दिलं नाही, त्याच्यावर एकच प्रश्न विचारत असतो की तू कधी प्रेम द्यायचा प्रयत्न केलास? त्यामुळे प्रेम हे ज्यावेळी आपण द्यायचा प्रयत्न करतो, काही मिळत नसतानाही द्यायचा प्रयत्न करतो, निदान भगवंत तरी निश्चित समजतात की हा मनुष्य सिन्सिअर आहे, प्रामाणिक आहे. कारण शेवटी प्रेम जे आहे आध्यात्मिक, प्रेम काही भौतिक नाहीच आहे. तर हे प्रेमाने संबंध झाल्यानंतर नुसतंच काही उपगोस्वामी गुलगुलीत प्रेमासंबंध सांगत नाहीयेत, ते हे पण म्हणतात की नाही, त्याच्यासाठी सांगतात ते की तीन प्रकारे भक्तांशी कसा व्यवहार करावा, कोणाला फक्त प्रणाम करावा. काही भक्त असतील की तुम्ही त्यांना खूप प्रेम देताय आणि तुम्हाला काही प्रतिसाद मिळत नाहीये, ठीक आहे. कृष्णेत यस्य गिरितम, जो एकदा तोंडून कृष्ण बोलतोय ना, त्याला मनसा आद्रियेत, मनात्री त्याचा आदर करा. जो त्याच्यापेक्षा जरा श्रेष्ठ आहे त्याला दीक्षा असती चेत, जर का त्यांनी दीक्षा घेतली असेल तर प्रणते भी, मनात जो आदर आहे त्याच्याबरोबरच शरीराने पण प्रणाम करून त्याला तो अभिवादन ते प्रेम दाखवावं. पण निंदा आदी, ज्याच्या मनादेगिरी निंदा नसते इतरां कोणाची, निंदा आदी शून्य, त्याचबरोबर भजन विज्ञ, जो भजनांमध्ये एक्सपर्ट आहे, निपुण आहे. भजन म्हणजे नुसतंच भगवंताशी गाणं नव्हे तर आचार प्रचार दोन्ही, त्याला मात्र शुश्रूषया, त्याची सेवा करा. पुढे श्लोकात ते म्हणतात की पण असं असूनही कधी कधी भक्तात दोष दिसणार आपल्याला की कोणी तुम्ही तू काय सांग, हा माणूस फार रागीट आहे, हा लगेच तापतो एकदम. तर कोणी माणूस थोडा आळशी आहे, कोणी थोडा क्रोधी आहे, कोणी कामुक आहे, काम क्रोध मद मोह मत्सर हे आहेतच ना आपल्या ठिकाणी. तर याला प्रोपर सांगायचे की जर का तुम्ही गेलात एका हॉस्पिटलमध्ये, हे हा तर उलटी करतोय, याला तर डोकेदुखी आहे, अरे हा तर ओरडतोय, अरे हे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी जर का सगळेच ठीकठाक असतील तर कोणी झोपणार नाही ठिकाणी, आम्हाला हाऊस आले का तिकडे जायची? ते रुग्ण आहेत म्हणूनच ते हॉस्पिटलमध्ये आहेत ना. पण ज्याच्या सहा उलट्या ज्या रोजात तीन होत आहेत प्रगती आहे. मुख्य म्हणजे आयुर्वेदामध्ये कधी कधी असं असतं की अमुक एक मात्रा दिली की मोठा ज्वर, खूप ताप येणार, तर तो रोगी त्याचे नातेवाईक म्हणले हो मला काय केलं तुम्ही, हे आतापर्यंत थोडं ठीक होते, आता तर बघा तापाने फणफणले आहेत ते, त्यामुळे मला समजते काय ते. या मात्रेने पहिल्यांदी थोडा ज्वर येतो, थोडा ताप येतो आधी, म्हणजे जो निपुण वैद्य आहे त्याला समजतं की नक्की कोणत्या गोष्टीनं काय होतं ते. अनेक भक्तांचा असा अनुभव असतो की एक म्हणाला की मी जप सुरू केला की असे काय रागीट विचार येतात माझ्या मनामध्ये, तिथे जप सोडून दिला मी. विशेष करून काम क्रोध मोह मद मत्सर हे विचार आहेत, हे खास करून जप करताना येतात. किंवा काही आपण आता आध्यात्मिक ऐकतोय आपण, त्याचवेळी नेमके बाकी इतर विचार येतात, ह्याला कारण पण दिलंय शास्त्रामध्ये. काल आपण पाहिलं की मनाद्वारे आपण विचार करू शकतो, थिंकिंग फिलिंग विलिंग, विचार करणं, भावना व्यक्त करणं, निर्धार करणं, हे मन आपला शत्रू आहे. भक्ती सिद्धांत ठाकूर सांगायचे की बद्ध जीवाने समजलं पाहिजे की तो एका निपट अभक्ताचा अतिशय घनिष्ठ संघ करतोय, तो म्हणजे आपलं मन. आपल्याला वी आर गेटिंग द क्लोज असोसिएशन ऑफ अ नॉन डिवोटी, एक पूर्णपणे अभक्त असलेल्या व्यक्तीचा आपल्याला अतिशय घनिष्ठ संघ मिळतोय. मग कसं काय, जर का तुम्ही कोणाकडे कोणी सांगितलं की काय प्रभूजी अजून जप होत नाही, अजून येतच नाही, निर्धार होतच नाही, अजून दोनच मळा होतात, कधी सहा होतात, परंतु तुझ्याजी एकच होते, तू आधी त्याचा संघ सोडून दे. आपण प्रचार करताना सांगतो लोकांना की त्याच्यावर राहू नकोस तू. तर हेच भक्ती सांगतो ठाकूर सांगतात की सगळ्या बद्धजीवांचं मन अभक्तच आहे, त्यामुळे यातनं सुटका सहजासहजी होत नाही. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात की दृष्टी स्वभाव जनितैर, जर तुम्हाला दिसलं असं वपुषश्च दोषैर, वपुष म्हणजे शरीराचे, तर त्यांना तुम्ही जास्त सिरियसली घ्यायचं नाही, जास्त गांभीर्याने घ्यायचं नाही. तुम्हाला गंगे स्नान करताना गंगाम भसाम बुदबुद फेन पंक, बुदबुद म्हणजे बुडबुडे दिसतील. पूर्वी म्हणजे कल्चर्ड सुसंस्कृत लोकांना पाण्यात बुडबुडे म्हणजे पण ते पाणी अशुद्ध आहे. अजून मी काय पाहिलंय, एका व्यक्तीला आम्ही ग्लासमधून पाणी दिलं असं, तर तो ग्लास नळाखाली धरलेला, तर असं धरल्यामुळे ते नळाच्या पाण्यामुळे ते आघातामुळे बुडबुडे येणारच, तर तो थांबला थोडा वेळ. म्हटलं चांगलंय पाणी चांगलं आहे. म्हटलं नाही, शुद्ध पाणी फिल्टर आहे. ज्यावेळी सगळे बुडबुडे फुटले निघून गेले, मग त्यांनी पाहायला सुरुवात केली. म्हणजे बुदबुद पाण्यातील एक बुडबुडे, हे पण एक त्याची अशुद्धता समजली जाते. फेन म्हणजे कधी कधी तुम्हाला समुद्रावर किंवा या ठिकाणी एक तो त्या वनस्पती जनित किंवा कोणत्याही प्रकारचा एक कधी घाण पण असतो, पण असा फेस फेन दिसतो. आणि पंख म्हणजे अक्षरशः चिखल किंवा आणि काही पण. सध्या पण गंगेत जे काही मनुष्यनिर्मित जे काही घाण आहे, तरी पण भोपाळ म्हणतात की ज्याला खरी इच्छा आहे तो सरळ ती वाट पाहिल, ती घाण बाजूला व्हायची आणि त्या पाण्यात मात्र आंघोळ करेल. त्यानुसार जर का आपल्याला एक असा भक्त दिसला ज्याच्यामध्ये मनुष्य स्वभावाप्रमाणे बुदबुद फेन पंख असेल, तर आपण ते सगळं दूर करून त्याचं जी भक्तीतील प्रगती आहे तीच फक्त स्वीकारायची असते. त्यापुढे ते म्हणतात, ते दोन श्लोक आपण पाहिले 7 आणि 8, ज्यात नाम जपाविषयी सांगितलेलं आहे की नाम जप, भगवान नाम गोड आहे पण त्याला कडू लागतं, कारण आपण स्वतः काळीग्रस्त असल्यामुळे त्याला जी गोडी समजत नाही, पण तीच वस्तू जी आता त्याला कडू लागते ती आपण सतत घेत राहिलं तर साध्वी क्रमात भवती, तिची गोडी निर्माण होईल आणि ती गोडी लागेल आपल्याला. काल आपण पाहिलं की या सगळ्याचा उपदेशाचा सार काय आहे, की उद्देश असा आहे की आपण 24 तास दिवसाचा पूर्ण वेळ नाम जपासाठी दिला पाहिजे. यात आपण पाहिलं की आचार्य हे देश काल पात्र पाहून कधी कधी यात थोडी ऍडजस्टमेंट करत असतात, त्यामुळे 16 माळा आहे आपण कधी म्हणू शकत नाही की आम्ही 16 माळा जप करतो. आपण काय सांगितलं पाहिजे, कमीत कमी 16. प्रभूपादांनी कधीही 16 माळा 16 माळा केलं नाही, कमीत कमी 16. आणि ते पण सिरियस गंभीर भक्तांसाठी, त्याला नाही जमत त्याने ठीक आहे एकाने सुरुवात करा. नाम जपाविषयी भगवंत काय पाहतात, तर व्रत पाहतात की तुमचा संकल्प काय आहे. कोणी म्हटलं मी एकच माळ जप करेन, तर जो मला तर मी 32 माळा पण करेन, पण हे असं रोज उलट सुलट ते फ्लक्च्युएशन जास्त वाढलं की मग त्रास जास्त होतो. तसं प्रभुपादांना ज्यावेळी भक्तिचारू महाराज पहिल्यांदा त्यांचे सेवक म्हणून नियुक्त करण्यात आले, त्यावेळी एक चरचरी म्हणून एक बंगाली भाजी असते, तर त्यांनी ती चरचरी केली. प्रभू म्हणाले फार छान आहे. त्यांना म्हटलं की वा, खूप महिन्यानंतर मी ट्राय केला आणि एकदम चांगली जमली, प्रभूंना आवडली. पण मग तिने दुसऱ्या दिवशी मी आणि कधी ट्राय करतो, तो त्यांनी प्रयत्न केला, तो इतका फसला. प्रभू म्हणाले ए तुला काही स्टँडर्ड नाही आहे काही, काल केलं एकदम ठीक होतं, हा एकदम खाली. अहो तुमची विजेची उपकरणं आहेत ना, त्यांना पण एकदम 280 दिला, मग परत 115, मग परत 220, ते पण 2 खाक होतं. म्हणजे असं जे भारी फ्लक्च्युएशन आहे हे कोणालाच आवडत नाही खरं. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनातही मनात आणत एकदम उत्साह, असा उत्साह की बस मग एकदम निश्चय आहे.